पहिले इतिहास अध्याय 22. मग दाविद म्हणाला, हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे, इस्रायलांची होमार्पणाची वेदी ही इथेच केली जाईल. इस्रायल मध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दाविदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलावून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. दाविदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजगऱ्यांसाठी लागणारे लोखंड पुरवले. त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ सिदोन आणि सोर या नगरातील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दाविदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते. दाविद म्हणाला, माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अनअनुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषत उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिद्ध आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन, असे म्हणून दाविदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली. मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलवले. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली. दाविद शलमोनाला म्हणाला, माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती, पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले, तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही, कारण तू माझ्या पुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे. मात्र तुला पुत्र होईल, तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूंपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन, कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्रायलास त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन. तो माझ्या प्रीत्यर्थ मंदिर बांधील, तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्रायलावर सर्व काळ पर्यंत स्थापित करील. आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्या बरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध. जेव्हा इस्रायलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंतर्ज्ञान आणि समजूतदारपणा देवो. इस्रायलासाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ, म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर, घाबरू नको किंवा ना उमेद होऊ नको. पहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने 1 लक्ष किक्कार सोने आणि 10 लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड लाकूड सुद्धा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल. तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत, पाथरवट, गवंडी आणि सुतार आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत. जे कोणी सोने रुपे पितळ लोखंड यावर काम करू शकतात अशी असंख्य माणसे तुझ्या बरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरुवात कर, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. दाविदाने इस्रायलामधील सर्व पुढाऱ्यांना सुद्धा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला, तुमचा देव परमेश्वर तुम्हा सोबत आहे आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हाला शांती दिली आहे, कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत परमेश्वराच्या पुढे आणि त्याच्या लोकांच्या. आता हा देश ताब्यात आला आहे. तेव्हा आता अंतकरणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा, कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.